नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीकधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आभासी माध्यमावरवी स वंदे भारत रेलगाडयांक पाचवो बावटो दाखयलो. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांनी 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर मेरेन स्वच्छता पंदरसी निमतान वेगवेगळ्या नितळसाण कार्यावळींची आखणी केल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तरणाट्या चित्रपट निर्मात्यांखातीर सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024 स्थापणूक केल्या. पहिल्या वर्षाच्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाखातीरची दुसरी फेरी फाल्यां सोमारा 16 तारखेक पर्वरेच्या तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या सभाघरात जातली. मंगळूरच्या विश्व कोकणी केंद्रान अनुवर्साच्या पुरस्कारांखातीर अर्ज मागयल्यात. आता खबरो विस्तारात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज रांची विमानतळावेल्या टाटानगर पाटणासयत स वंदे भारत रेल्वेगाडयांक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी पाचवो बावटो दाखयलो. जमशेदपुरात स वंदे भारत रेलगाडयांची फ्लॅग ऑफ कार्यावळ आयज आयोजित केल्ली. थंय प्रधानमंत्र्यांनी बुनयादी फातर बसोवन झारखंडातल्या 660 कोटी रुपयापरस चड मोलाच्या वेगवेगळ्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केलें. वंदे भारत रेल्वेक लागून झारखंड आणि शेजारच्या राज्यांसयत उदेंत भारतात आर्थिक आणि सांस्कृतिक उदरगत जातली असे ताणी ह्या वेळार उलयताना सांगले. या रेल्वेक लागून पर्यटन उद्देगाक चालना मेळटली आणि कामाच्योय संधी वाढटल्यो. झारखंडाची सर्वांगीण उदरगत जावची म्हणून केंद्र सरकार यत्न करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार उलयताना म्हणले. पहिल्या वर्षाच्या एमबीबीएस तसेच बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाखातीरची दुसरी फेरी फाल्यां सोमारा 16 तारखेक पर्वरेच्या तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या सभाघरात जातली. एमबीबीएस बीडीएसासयत बीफार्म अभ्यासक्रमातल्या रिटर्स वत्यांखातीरूय विद्यार्थ्यांक प्रवेश दितले. तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप खुसनूर हांणी ही माहिती दिली. एमबीबीएसच्या पहिल्या वर्साखातीर प्रवेशाच्या पहिल्या फेरयेत 180 विद्यार्थ्यांक प्रवेश दिल्लो. मात राष्ट्रीय वैजकी आयोगान गोय वैजकी महाविद्यालयातल्या पहिल्या वर्साखातीर 200 विद्यार्थ्यांक प्रवेश दिवपाक मान्यताय दिली. हाका लागून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्साक आणिक 20 विद्यार्थ्यांक प्रवेश मेळटलो. एमबीबीएसचे जागे वाढिल्ल्यान दंत महाविद्यालयांनी सुवाती रितो जातल्यो. हे जागे भरपाखातीर फाल्यां 16 सप्टेंबराक प्रवेश फेरी जातली. आयुर्वेदिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाखातीर सुद्धा फाल्यांच प्रवेशाची दुसरी फेरी जातली. आयुर्वेदिक बीएससी नर्सिंग हे अभ्यासक्रमाखातीर 17 आणि 18 सप्टेंबराक सुद्धा प्रवेश फेरी आसतल्यो. वैजकी दंत आयुर्वेदिक बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाखातीर नीट गुणांच्या आधारार प्रवेश मेळटलो असे कुसनूर हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. गोय लोकसेवा आयोगान शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, गोय वैजकी महाविद्यालय तशेंच भलायकी खात्यान 36 पदांचे भरतीची जाहिरात उजवाडायल्या. 27 नोव्हेंबर मेरेन ह्या पदाखातीर ऑनलायन पद्दतीन अर्ज करपाची सुचोवणी केल्या. तंत्रशिक्षण खात्याखाला येवपी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग, कॉम्प्युटर इंजिनियरींगात दरेकी 1 तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत 2 प्राध्यापक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खातीर सहाय्यक प्राध्यापकांची 2 तशेंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सायन्स अँड ह्युमॅनिटीजा खातीर दरेकी 1 सहाय्यक प्राध्यापकाची सुवात आयोगा वतीन भरतले. उच्च शिक्षण खात्याखाला येवपी गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सीत प्राचार्य पदाखातीर सुवात भरतले. गोमेकोत गुंगी सल्लागाराची 1, आयपीएचबीत क्लिनिकल मानसोपचार विभागात सहयोगी प्राध्यापकाच्यो 2, शिक्षण खात्यात उपप्राचार्य मुख्याध्यापकांच्यो 21, विज्ञान तंत्रज्ञान मंडळात विज्ञानिक अधिकाऱ्यांची 1 जाल्यार पुराभिलेख खात्यात सहाय्यक अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञाची सुवात आयोगावरवी भरपा देतली. कांक्राचे दुयेंस गोंयांत पातळत आसा तेन्ना सध्याचे स्थितीची आकडेवारी हुस्क्याची आसा. मात आता वर्सभरांत सबंद गोंयांत मोबायल व्हॅनीवरवी लोकांची कांक्राची पूर्व तपासणी करतले ते खातीर लोकांनी सहकार्य करचे असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला. साखळेच्या हॉस्पिटलात कॅन्सर स्क्रीनिंग अभियाना अंतर्गत मोबाईल कॅन्सर तपासणी कार्यावळीचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले. गोय वैजकी महाविद्यालया वतीन ह्या अभियानाची सुरुवात केल्या. ह्या वेळार दोतोर जगदीश, दोतोर मेधा साळकार, गोपाळ सुल्लकर, साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिद्धी परोब आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राज्यातल्या वाळपय, कुडचडे, मंडूर ह्या वाठारातल्या 518 लोकांची पूर्व चाचणी ह्या उपक्रमाखाला केल्या. त्यांना 5% लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणं सापडल्यात. ते खातीर लोकांनी दुर्लक्ष करिनासतना पूर्व चाचणी करून घेवची अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी केलां. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2024 एक भाग म्हण तरणाट्या चित्रपट निर्मात्यांखातीर एक नवो विभाग स्थापन केला. सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024 असे या विभागाचे नाव असा. 55वी इफ्फी 20-28 नोव्हेंबर मेरेन गोयात जावपाची असा. इफ्फी या विभागावरवी देशभरातल्यो विविध कथा आणि सिनेमॅटिक शैली प्रदर्शित करपी नवोदित भारतीय चित्रपटांचेर लक्ष केंद्रीत करतली. या निवडीतल्यान तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि खाशेलो कथा मांडणी दृष्टीकोन अधोरेखित जातलो. नव्या दिग्दर्शकांच्या कार्याचे प्रदर्शन करून तरुण प्रतिभेक माची मिळून दिवप हो या फाटलो हेत असा. चडात चड 5 नवोदित फिचर फिल्म वेचून काढून सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभागात दाखयतले. प्रवेशिका उक्त्यो जाल्ल्यो आसा. चित्रपट सादर करपाची निमणी तारीख 23 सप्टेंबर आसा. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांनी 17 सप्टेंबर-1 ऑक्टोबर मेरेन स्वच्छता पंदरसी निमतान वेगवेगळ्या नितळसाण कार्यावळींची आखणी केल्या. अंदू स्वभव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मध्यवर्ती संकल्पनेखाला नितळसाण मोहिमेच्यो कार्यावळी जातल्यो. उच्च माध्यमिक विद्यालया आणि महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांनी या स्वच्छताय मोहिमेत व्हडा नेटान वाटो घेवचो असे सरकाराच्या खेळा आणि तरणाटे व्यवहार मंत्रालयान मागला. 2 ऑक्टोबराक स्वच्छता पंदरसीचो समारोप जातलो. आपले कार्यालय इमारती भोवटींचो वाठार वा भौशीक सुवाती नितळ करत ह्या मोहिमेचो समारोप करचो असे खात्यान जारी केल्ल्या परिपत्रकात म्हणा. मंगळूरच्या विश्व कोकणी केंद्रान अनुवर्सा बस्ती वामन शणे हांच्या नावाचे 2 सेवा पुरस्कार आणि विमला व्ही पै जीवन सिद्धी सन्मान दिवपाचे ठरायला. वस्ती वामन शणे विश्व कोकणी सेवा पुरस्कार शिक्षण प्रशासन साहित्य प्रदर्शन कला भलायकी वैजकी विज्ञान तंत्रगिज्ञान पत्रकारिता लेखा परीक्षण बँकिंग वाणिज्य उद्योग रक्षण खेळ बायलो भुरगी म्हातारी हांची सेवा समाज देशसेवा या क्षेत्रांनी उच्च पावण्याची प्रामाणिक सेवा दिल्ल्या एक दादलो आणि एक बायल अशा 2 कोकणी भाषक व्यक्तींक वा त्यांच्या संस्थांक हो पुरस्कार दितले. विमला व्ही पै विश्व कोकणी जीवन सिद्धी सन्मान हो सन्मान कोकणी भाषा शिक्षण कला संस्कृती या क्षेत्रात जीवनभर सेवा केल्ल्या ज्येष्ठ कोकणी नागरिकांक दितले. या पुरस्काराखातीर विश्व कोकणी केंद्र लोकांकडेन नाव सुचोवपाक मागतात. पुरस्कार 1,00,000 रुपया नगद आणि भेटवस्तू अशा स्वरूपात प्रदान करतले. या पुरस्कारांचे वितरण विश्व कोकणी केंद्राचे महापोषक टी व्ही मोहनदास पै हांचे आवय विमला व्ही पै हांचे यादीक जातली. इच्छुक व्यक्तींनी वा संस्थांनी विश्व कोकणी केंद्राच्या संकेतस्थळावेल्यान माहिती घेऊन 10 ऑक्टोबर 2024 मेरेन ऑनलाईन पद्धतीन नामांकन नोंद करू येता आणि अर्ज संबंधित प्रमाणपत्र भावचित्र आदी विश्व कोकणी केंद्राक पोस्टान धाडचे असे कळीत केला. राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लय हांणी गोयच्या लोकांक आणि खास करून केरळ आणि संसारभरातल्या हेर केरळियन समाज बांधवांक ओनम सणाच्या प्रसंगार उर्बेभरीत परबी भेटयल्या. ओणम हो केरळ राज्याचो एक व्हड आणि खूप महत्वाचो उत्सव असा. ओणम उत्सव हो मोग भावपण आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक जावन असा असे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लय हांणी दिल्ल्या संदेशात म्हणा. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आभासी माध्यमावरवी 6 वंदे भारत रेलगाड्यांक 5वो बावटो दाखयलो. राज्यातल्या शाळा महाविद्यालयांनी 17 सप्टेंबर-1 ऑक्टोबर मेरेन स्वच्छता पंदरसी निमतान वेगवेगळ्या नितळसाण कार्यावळींची आखणी केल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तरणाट्या चित्रपट निर्मात्यांखातीर सर्वोत्कृष्ट नवोदित भारतीय चित्रपट विभाग 2024 स्थापणूक केल्या. पहिल्या वर्षाच्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाखातीरची दुसरी फेरी फाल्यां सोमारा 16 तारखेक परवरेच्या तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या सभागरात जातली. आणि मंगळूरच्या विश्व कोकणी केंद्रान अनुवर्साच्या पुरस्कारांखातीर अर्ज मागयल्यात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.